गुड मॉर्निंग सुप्रभात, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर माधुरी तुमच्या सोबत ऑन मॉर्निंग नंबर वन. अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. मास्क लगा के ही बाहर जाना है, बिना मास्क के घर से बाहर नहीं निकलना है. एंड देर आर सो मेनी पीपल जे की मास्क शिवता थे, मास्क डिस्ट्रीब्यूट करता थे, पण वापर लेले मास्क चा काय. सो यस, हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशींनी बनवलेला आहे एक उपकरण जे डिस्पोज करतो मास्कला, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन करंट सिनॅरिओ. सो आता माझा सोबत ऑन मॉर्निंग नंबर वन ला आहे पुष्पमित्र जोशी.
नमस्कार नांदेडकर, मी पुष्यमित्र जोशी आलोय रेड एफ एम 93.5 वर आरजे माधुरींसोबत. मी इन्व्हेंट केले डिस्पोज मित्र बायोमेडिकल वेस्ट डिसेनकंबर, ज्याद्वारे आपण वापरलेले फेस मास्क, डिस्कार्डेड मास्क यांचं आपण पूर्णपणे सेफली डिस्पोजल करू शकतो. या बदल्यामध्ये 15 किंवा 15 पेक्षा जास्त मास्क देणाऱ्यांसाठी मी हिंगोलीमध्ये होममेड सॅनिटायझर तयार केले आणि त्यांना ते गिफ्ट बनवून देतो. या मास्कचं पूर्णपणे टोटली इको फ्रेंडली पद्धतीने डिस्पोजल होतं आणि याद्वारे आपण एक प्रदूषण मुक्तीचाही संकल्प करू शकतो आणि त्याचप्रमाणे कोरोनाच्या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरण्यापासून आपण त्याला आळा घालू शकतो. फेस मास्क, त्यानंतर ग्लोव्ज, हे सगळे पण बायोमेडिकल वेस्ट मधलेच एक प्रकार आहेत. आणि बायोमेडिकल वेस्टचं प्रॉपर डिस्पोजलसाठी आजपर्यंत आपल्याकडे खूप कमी प्रयत्न केले गेले. तर बायोमेडिकल वेस्ट मध्ये सध्याच्या सिनारिओ मध्ये कोरोनाच्या काळामध्ये मी जे फेस मास्क आहेत जे आपण ऑलरेडी युज करतो आणि त्यानंतर डिस्कार्ड करतो किंवा बाहेर फेकतो, आपल्यामध्ये साधारणतः थोडस कमी अवेअरनेस आहे याबद्दल. तर आम्ही असा एक उपक्रम सुरू केलाय की या फेस मास्कचं कलेक्शन करायचं जे बायोमेडिकल वेस्ट रूल 2016 नुसार सांगितलेलं आहे, त्यानुसारच आम्ही सगळ्या फेस मास्कचं कलेक्शन करतो आणि यानंतर सेफली डिस्पोजल म्हणून मी जी इन्व्हेंट केलंय डिस्पोज मित्र नावाचं डिवाइस, यामध्ये आम्ही डिस्पोज करतो.
वेल, और बाती करेंगे लेकिन फिलहाल तो सुपर हिट गाने जो है वो आ रहे हैं आपके लिए सुपर हिट 93.5 रेड एफएम बस से बजाते रहो. इंस्टा, ट्विटर, फेसबुक पर मैं आपको मिल जाऊंगी. बाय द नेम आरजे माधुरी 93.5. गुड मॉर्निंग.